रोमकरसपत्र अध्याय 15. म्हणून आपण सशक्ताने जे अशक्त आहे त्यांच्या अशक्तपणाचा भार व्हावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये. आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजाऱ्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे, कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण तुझी निंदा करणाऱ्याची सर्व निंदा माझ्यावर आली हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊन दिले. कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या, म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणाऱ्या उत्तेजनाने आशा धरावी. आता जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकाशी एक मनाचे व्हावे. म्हणजे जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एक मनाने एक मुखाने गौरव करावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी म्हणतो की ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला, म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनाचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे. कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की म्हणून मी राष्ट्रात तुझी स्तुती करेन आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. आणि पुन्हा तो म्हणतो की अहो परराष्ट्रानो त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा, आणि पुन्हा सर्व परराष्ट्रानो परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत. आणि पुन्हा यशया म्हणतो की यशयाला अंकुर फुटेल आणि जो परराष्ट्रीयवर अधिकार करण्यास उभा राहील त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील. आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे. आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकास बोध करण्यास समर्थी आहात. पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून तुम्हास काही ठिकाणी अधिक धैर्याने लिहिले आहे, कारण मला देवाने पुरवलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे. ती कृपा ह्यासाठी आहे की तिच्या योगे मी परराष्ट्रीयासाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे. म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टीत ख्रिस्त येशूच्याद्वारे अभिमानाला कारण आहे, कारण परराष्ट्रीयांना अध्यांकित करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही. चिन्हांच्या व अद्भुतांच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अशा प्रकारे मी येरुसलेम शहरापासून सभोवताली इलुरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे. पण दुसऱ्याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यात झटलो. म्हणजे शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील आणि ज्याने ऐकले नव्हते त्यांना समजेल. आणि म्हणून तुमच्याकडे येण्यामध्ये मला पुष्कळ अडथळा आला, पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावी अशी इतक्या पुष्कळ वर्षापासून माझी उत्कंठ असल्यामुळे मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन. कारण मी अशी आशा करतो की मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोचते करावे. पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता येरुसलेम शहरात जात आहे, कारण मासेदोनियाला व आकियाला हे बरे वाटले की येरुसलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जना जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे ऋणी आहेत, कारण त्यांच्या आत्मिक गोष्टी जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत तर देही गोष्टी त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का मारून देऊन तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन. आणि माझी खात्री आहे की मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन. पण मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकरता व आत्म्याची प्रीतीकरिता बंधूनो तुम्हास विनंती करतो की माझ्या लढ्यात तुम्ही माझ्याकरता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा. म्हणजे यहुदिया जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि येरुसलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनास मान्य व्हावी. म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे. आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.